अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, देश विदेशात नोकरी धंद्यानिमित्त गेलेले मराठी बांधव मराठी भाषेच्या धाग्यानं तिथंही एकत्र येतात, विविध उपक्रम राबवतात, त्यांना एकत्र आणण्याचं काम करून मराठी भाषा विदेशातही जिवंत ठेवण्याचं काम करणारे उत्साही बांधव असतात। त्यांच्याकडून आपण तिथं चालणारं काम, साजरे होणारे उपक्रम आणि त्यांना येणाऱ्या अडचणी किंवा या सगळ्यावर ते करत असलेली मात याविषयी जाणून घेत आहोत। आज आपल्याकडे केनिया या देशातील मराठी बांधवांना एकत्र आणून त्यांच्याविषयी कार्य करणारे राहुल उरणकर सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रिया उरणकर आलेले आहेत। सर, मॅडम, नमस्कार। आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार।
नमस्कार
सर। एक नोकरी धंद्यानिमित्त माणूस जेव्हा विदेशात जातो तर तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आपलं बस्तान बसल्यानंतर तो वेगवेगळ्या उपक्रमांकडे वळतो, आपले बांधव एकत्र आणण्याकडे त्याचा कल असतो, तर आपला देखील प्रवास हा असाच झाला का? म्हणजे नोकरी धंद्यानिमित्त जाणं आणि तिथून उपसमन्वयक या पदापर्यंत हा सगळा प्रवास कसा होता याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा।
2009 मी केनियाला गेलो नोकरीसाठी आणि 2012 मी महाराष्ट्र मंडळाची संघटना चालू। तिथे पाहिलं की आपले मराठी बांधव कुटुंब इतके छान एकमेकाशी हे करून, कारण बाहेरगावी गेल्यानंतर आपण पहिलं शोधतो ते आपली मराठी माणसं, आपले भाषेची माणसं, तर ती आम्हाला भेटली। छान कुटुंब एकत्र येऊन सगळे प्रोग्राम्स करत होते। एक ही संस्था जी आहे महाराष्ट्र मंडळ नैरोबी केनिया, ही 1945 स्थापन झाली आहे भारतातनं डॉक्टर पंत म्हणून, जे ब्रिटिश काळात हाय कमिशन म्हणून तिथे गेले होते। त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली की मराठी माणसासाठी काहीतरी करावं आणि त्यांनी त्यांना एक जागा दिली, त्यामुळे आज आमची एक वास्तू आहे। मग त्या वास्तूमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स होतात। 2012 मी सचिव झालो, तेव्हा वेगवेगळे प्रोग्राम आम्ही काही राबवले, दिंडी केली, नंतर वटसावित्री पौर्णिमा केली, पण एक मी पाहिलं की मराठी तिकडे शिकवली जात नव्हती। तर मी म्हटलं की ही जी मुलं इकडे येतात त्यांना मराठी शिकणं जरुरी आहे, कारण एकदा दुसऱ्या देशात गेल्यानंतर जर मराठीचा टच हा निघून गेला, मग घरात जर बोलली गेली तरच ती मराठी, नाही तर मराठीचा पूर्ण टच निघून जातो, ते इंग्लिश बोलायला लागतात आणि हळूहळू मराठी विसरायला लागतात।
मग त्यासाठी काय विशेष प्रयत्न करण्यात आले?
मी बोलायला लागलो तिकडच्या कुटुंबांची की बाबा तुम्ही मुलांना मराठी शिकवताय का, मराठी तुम्ही घरात बोलता का? तर ते म्हणले आम्ही मराठी शिकवत नाही, कारण इथे मराठी शिकवली जात नाही शाळेत, आणि आमची मुलं पुढे ऑस्ट्रेलिया किंवा युरोप किंवा US गेल्यानंतर त्यांचा बॉस किंवा त्यांचे आजूबाजूचे मित्र किंवा त्यांचे नेबर्स ते मराठी भेटणार आहेत का, त्यांना ते मराठी असणार आहेत का, तिथे किती मराठी आहेत, कारण मी 17 गोष्टी करतोय मी
पहिल्यांदा
केला होता, कारण माझा मुलगा पण आला होता ना, माझा मुलगा आल्यानंतर त्याला तो इंग्लिश शाळेत गेल्यानंतर मराठी कोण बोलतय त्याच्याशी, सगळे इंग्लिश मधले, ते इंग्लिश पण ब्रिटिश इंग्लिश, मग मराठी कुठे भेटणार, कुठे भेटणार त्याला हे ऐकायला, आमच्याकडनं मग त्याचे मित्र हवेत। मग मराठी मंडळ हा एकच असा अशी जागा होती की जिथे मराठी त्याला ऐकायला मिळेल, मराठी संस्कृती बघायला मिळेल, मराठी संस्कृती शिकायला मिळेल, ती काय असते। आणि मी सचिव असल्यामुळे मला एक ॲडव्हान्टेज होता की मी काय करायचो की जे काय सण यायचा मग ते सण का साजरा केला जातो, त्याच्या मागची इतिहास काय आहे, हे आम्ही जेव्हा पत्रक पाठवायचो त्याच्यामध्ये ते लिहून द्यायचं. तर आई वडिलांना सांगायचो की हे तुम्ही वाचून दाखवा. पण वाचायला कोण? आई वडीलच. कारण मुलांना तिथे हिंदी पण शिकायला नाही, मराठी पण शिकायला नाही. मग तो अभाव बघून मी सांगितलं, मराठी मंडळमध्ये जेव्हा सचिव झालो तेव्हा त्यांना सांगितलं, विचारलं की आपण इथे मराठी शाळा चालू करू आणि मराठी शिकवायला मुलांना एक शनिवारी या, आपण बसून भले अबकडं शिकू, ककडं शिकू, तिकडनं चालू करू. कारण काही मुलं असं यायची जी थोडंफार शिकून यायची, कारण इकडच्या शाळेत मराठी शिकवली जाते. तशी तुम्ही कोल्हापूर बोला त्या साईडला मराठी शाळेचा जास्ती जम आहे. शहरात कॉस्मोपॉलिटनमध्ये मराठीची आज काय हालत आहे माहिती आहे? म्हणजे शाळेत सांगतात की मराठीला आपण ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून ठेवू, फ्रेंच म्हणून ठेवू. मग नॉन मराठी माणूस काय करतो? तो फ्रेंच घेतो, तो स्पॅनिश घेईल, मराठी घेणार नाही. हे बघून आपली मुलं पण तेच करत आहेत. म्हणजे मी असंही ऐकलंय की गव्हर्नमेंट शाळा ज्या आहेत इकडे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत तिथे पण मराठी मुलं ही फक्त 2 आणि 4 आहेत, बाकी सगळी दुसऱ्या प्रांतातली येऊन त्याचा फायदा घेत आहेत. तर हा प्रकार बघितल्यानंतर मला थोडं वाटलं की नाही, आपण इथे मराठी लहान मुलं कोण ज्यांना शिकायची आहे त्यांनी येऊन आपण आपल्याकडे मराठी शिकावी.
आणि मग कोण होतं शिकवायला त्यांना, त्या मुलांना?
त्या मुलांना शिकवण्यासाठी तिथे तर कुठली BA टीचर मिळणार नाही. मग घरातले गृहिणी जे मराठी शाळेत शिकले त्यांना आम्ही बोलवलं की ज्यांना मराठी शिकवायची असेल, जसं माझी मिसेस आली, तिने तिला मी तयार केलं की तू मराठी शाळेतली आहेस, तू का नाही मराठी शिकवत. मग पुण्यातली एक आहे, इंदोरमधली एक मराठी हिची मैत्रीण आहे. मग ह्यांना एक आयडिया दिली की मी तुम्हाला एक शाळाचा क्लास बुक करून देतो. मग तिकडे एका शाळेत मी नाव नाही घेत, पण त्या शाळेच्या टीचरनी जे नॉन मराठी आहेत त्यांनी मला सांगितलं, राहुल तू ये, हा तुझा क्लास, मी तुझ्याकडनं काही पैसे घेणार नाही. तुझ्या मनापासून तुला वाटतं तुझी मराठी तुला शिकवायची आहे, त्याचा प्रसार करायचा आहे, संवर्धन करायचं आहे, मी तुम्हाला क्लास देतो, तुम्हाला स्मार्ट बोर्ड देतो, तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मुलं गोळा करा आणि तुम्ही इकडे येऊन मराठी शिकवा.
अच्छा, मग मॅडम झाल्या का 10 ते 15 मुलं म्हणजे या गोष्टीसाठी आपल्याला तयार करायची होती, तर मग मुलं तयार झाले का? आणि हे जे सगळं करत असतानाही अनेक अडचणी आल्या असतील आपल्याला, तर त्या कोणत्या होत्या?
सुरुवातीला आम्ही चौघीजणी एकत्र आलो, म्हणजे माझ्या 2 पुण्याच्या मैत्रिणी आहेत, एक इंदोरची आहे आणि मी, अशा आम्ही चौघीजणींनी एकत्र येऊन राहुल सरांच्या अंडर आम्ही सुरू केलं काम. पहिल्यांदा आम्ही सुरुवातीला प्रचार केला की असं असं मराठी आपण शिकवणार आहोत. आमचं असं होतं की शनिवार आणि रविवार 2 दिवस आपण वर्ग चालवूयात. तर पुढे पुढे आम्ही ठरवलं की नाही, सध्या आपण शनिवारी 1 दिवस सुरू करूया. तर शनिवारी सकाळी 1 तास आम्ही वर्ग सुरू करण्याचा निश्चय केला. जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे 15 मुलं होती
आली.
हां, 15 मुलं होती. आम्ही वर्गात जाऊन छानपैकी सुरुवात, अतिशय छानपणे आमची सुरुवात झाली. आता पण सध्या पण सुरू आहेत ते क्लासेस, पण आता हळूहळू ती मुलं कमी होत चालली आहेत. कारण होतंय काय की मुलांच्या वेगळ्या वेगळ्या काही उपक्रम असतात, त्याच्यामध्ये मुलं बिझी होऊन जात आहेत. तर मग कधी कधी क्लास बुडवला जातो किंवा काय केलं जातं, तरी पण आम्ही प्रयत्न करतोय की मुलांना एकत्र आणून त्यांना ते क्लासमध्ये बसवून आम्ही एक असा शिक्षणक्रम असा नेमलेला आहे की अ पासून ड ह्याच्या वर्णमाला, परत शब्द, मग नंतर वाक्य, हे असं इथपासून आम्ही आता सुरुवात केलेली आहे. तर सध्या तरी आमची वर्णमाला झालेली आहे, आम्ही एक छोट्या छोट्या शब्दांवरती आलेलो आहोत.
सर, आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये जी तिथे महाराष्ट्रीयन आणि भारतीय अशी काही कुटुंब आहे आणि तिथली नैरोबीतली इतर असतील किंवा एशियन आहे, तर ह्या सगळ्यांचा जो एकत्र येण्याचा जो कल असतो तो सण समारंभाच्या निमित्ताने, आणि मग हळूच आपण साहित्याकडे पण वळतो, तर साहित्यविषयक मराठीचे जे काही कार्यक्रम आहे तर ते देखील आपल्या संस्थेतर्फे साजरे केले जातात का, आणि कशा प्रकारचे असतात मग ते?
महाराष्ट्र मंडळ हा एक मेन पॉइंट ऑफ येऊन भेटण्याचा एक पॉइंट आहे. मी त्याच्यात एकटा सहभाग होण्यापेक्षा आम्ही सगळे मिळून हे प्रोग्राम करतो. जसं गणपतीचे 5 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये पण नाटक होतं मुलांचं, ते अगदी त्यांना मागे लागून त्यांना समजवून, कारण संस्कृत हा एक वेगळाच एक वेगळीच भाषा आहे, कठीण भाषा आहे, पण त्याच्यातही इंटरेस्ट घेऊन ही मुलं एक नाटिका बसवतात. म्हणजे मागच्या 2 वर्षात रामायण हे पण बसवलं लहान मुलांनी. गीत रामायण आमच्याकडे वेशभूषेसकट सादर केली गेली. तर मराठी ही जी भाषा आहे ही अशा प्लॅटफॉर्मवर बोलली जाते, पण प्रत्यक्षात वाचणे आणि लिहिणे ह्याच्यामध्ये जो इंटरेस्ट पाहिजे तो मला दिसत नव्हता. 3 वर्षाच्या मुलापासून 60 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत आमच्याकडे गणपती सगळे खूप प्रोग्राम साजरे होतात, पण लिखित मराठी आणि वाचिक मराठी जे म्हणतात त्याच्यामध्ये रस आपल्याला थोडा डेव्हलप करावा लागणार आहे ह्या विचाराने म्हणून म्हटलं नाही आपल्याला एक क्लास उघडणं जरुरी आहे. हे झालं 2012 आणि झालं काय की त्यावेळी काही जणांनी मला हे प्रतिक्रिया दाखवल्या की आमची मुलं बाहेर गावी जाणार तर त्यांना मराठी शिकणं जरुरी आहे का, आम्हाला नाही वाटत. हे एक झालं. आणि दुसरं की जे आई वडील आले ते आपल्या वेगवेगळ्या गावातनं आले, वेगवेगळ्या शहरातनं आले जिथे मराठी शाळेचा जास्त प्रसिद्धी आहे, पण त्यांना तिकडे जे इंग्रजीसाठी जो त्रास झाला ते म्हणत माझ्या मुलाला होता का म्हणे, म्हणून ते घरात पण इंग्लिश बोलतात.
त्यामुळे इंग्रजी शिकण्याकडे त्यांचा कल
वाढला
की मराठीचा त्यांना वाटत नाही उपयोग पुढे आयुष्यात पैसे मिळवण्यासाठी. पण संस्कृती आणि ठेवा असं जर म्हणाल किंवा घरात बोलली जाणारी भाषा म्हणून मराठीकडे खरं बघितलं तर नक्की मराठीचा उत्कर्ष आहे. आणि त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की देवनागरी ही जी लिपी मराठीसाठी आहे तीच हिंदीसाठी आहे आणि संस्कृतसाठी पण आहे, त्यामुळे खरं काही गोष्टी या सुलभ होतात.
अगदी बरोबर, अगदी बरोबर.
आणि दुसरं एक की आता केनियामध्ये जी मराठी लोक येत असतात किंवा एकंदरीतच भारतीय लोक येत असतात तर ह्या लोकांना तिथे व्यवसाय धंद्यासाठी आहे का संधी, आणि त्यांनी आल्यानंतर मग तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचता?
व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी इकडे खूप स्कोप आहे. तिकडचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही जरूर आमच्या देशात येऊन इन्व्हेस्ट करा, कारण वाढता देश आहे त्यामुळे तिकडे अपॉर्च्युनिटीज आहेत. बरं, नुसतं केनिया आहे सच नाही, आता तुम्ही आता बघायला गेलं तर आफ्रिकामध्ये 54 देश आहेत. त्याच्यामध्ये मी जेव्हा अध्यक्ष झालो 2016-17 तेव्हा नायजेरिया, घाना, युगांडा, टांझानिया, मॉरिशियस, साऊथ आफ्रिका, झांबिया ह्या देशांच्या मराठी मंडळांना मी कनेक्ट झालो. कारण मला एक वाटलं की मराठी माणूस जेव्हा बाहेरगावी जातो आणि कुठे अडकला तर त्याला मदत कुठे मिळणार.
अच्छा,
ह्या हेतूने मी आफ्रिकाच्या, कारण इथे मराठी माणूस मला भेटला.
श्रोते हो, केनिया देशातील उपसमन्वयक राहुल उरणकर सर आणि त्यांच्या पत्नी प्रिया उरणकर यांच्याशी आपण सुसंवाद साधत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा सुसंवाद आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तुर्तास आज इथंच थांबूया. राहुल सर आणि प्रिया मॅम, आज आपण इथं आलात, आपले खूप खूप आभार.
धन्यवाद. धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.